नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे. रामनवमीला आपला जो उपक्रम सुरू झालेला आहे, श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेली 13 मारुती स्तोत्र, त्याचं आपण डॉक्टर सौ सुनीती विजय सहस्रबुद्धे यांनी जे सार्थ आणि सविवरण 13 भीमरूपी स्तोत्र असं पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं मी अभिवाचन करतीये. डॉक्टर सुनीतीताईंनी समर्थ वाङ्मयावर PhD केलेली आहे आणि त्यांनी ह्या स्तोत्रांचं त्यांचा अर्थही दिलेला आहे आणि त्याचं विवेचनही केलेलं आहे. तर आज आपण 4th स्तोत्राचं अभिवाचन ऐकणार आहात. त्यांनी जे लिहिलं आहे त्याचं मी वाचन करतीये. ऐका हं. 4th स्तोत्र आहे त्रिकूट जिंकी लाभला. या स्तोत्रामध्ये अंजनी मातेचा पुत्र मारुती याचं बाल रूपापासून ते लंका जिंकेपर्यंतचं वर्णन आहे. पहिल्या 3 श्लोकामध्ये त्याच्या पराक्रमाचं वर्णन आहे, 4 ते 7 श्लोकांमध्ये त्याच्या रूपाचं वर्णन आहे आणि 8 ते 11 या श्लोकांमध्ये त्याचं स्तवन म्हणजे त्याची स्तुती केलेली आहे. काय म्हणतायत समर्थ रामदास स्वामी, त्याचा अर्थ समजून घेऊया. अंजनी मातेचा पुत्र मारुती याचे वज्रासारखं कठीण असलेलं पुच्छ म्हणजे शेपूट म्हणजे जणू काही कालदंडच होय. म्हणजे यम ज्याप्रमाणे लोकांना मृत्यूदंड देतो त्याप्रमाणे मारुतीचं प्रचंड शक्ती असलेलं शेपूट असंख्य असुरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेलं आहे. वायुवेगाने धावणारी त्याची शक्ती प्रचंड आहे, त्याचं तेज अत्यंत प्रभावशाली आहे. त्यांनी केलेल्या लीला म्हणजे त्यांनी केलेले खेळ त्याच्या गोष्टी पुष्कळ आहेत, त्यामुळे तो प्रचंड भीम म्हणजे मारुती अगदी वेगळा दिसत आहे. तो इतका प्रचंड वाढला आहे की त्याच्या या स्वरूपापुढे ब्रह्मांडही ठेवणं दिसत आहे. त्यांनी सूर्यबिंबाचा त्याग केलेला आहे. त्याग केलेला आहे म्हणजे काय, जन्म झाल्याबरोबर सूर्यबिंबाला फळ समजून ते खाण्यासाठी उड्डाण केलेलं होतं आणि नंतर तोंड भाजलं त्याचं तर त्यांनी ते परत ओकून टाकलेलं आहे. त्याच्या या कृत्यांनी त्याचं वेगळेपण उठून दिसत आहे. सूर्यबिंब हे मारुतीला फळ वाटलं होतं, त्यामुळे त्यांनी बाललीला दाखवत त्या सूर्यबिंबाला गिळून टाकलं. परंतु सूर्याच्या दाहकतेने चटका बसता क्षणीच त्यांनी ताबडतोब ते सूर्यबिंब थुंकून टाकलं, बाहेर टाकलं. त्याचे डोळे सूर्यबिंबाप्रमाणेच तेजस्वी असून त्याचे मुख काळ मुखाप्रमाणे भयंकर असे आहे. त्याच्या कमरेला सुवर्णाची कासोटी आहे आणि त्याच्या भयंकर भीतीप्रद रूपामुळे शत्रुकुळाला तो दुःखदायी ठरत आहे. विरक्तपणे फिरणारा हा रामाचा दास दुष्टांना काळाप्रमाणे भासत आहे. आकाशात चमकणारी वीज अतिशय प्रचंड विशाल अशा काळ कामिनीप्रमाणे असते. म्हणजे काय, जोरात चमकणारी वीज काळ कामिनी म्हणजे ही मृत्यूला कारण ठरणारी असते. मारुतीच्या अंगावरील केस हे त्या तेजस्वी विद्युल्लतेप्रमाणे चकाकत आहेत. हे मारुती, तू सगळ्यांच्या प्राणांचं रक्षण करणारा आहेस आणि सगळ्यांना आधार देणारा आहेस. तुझ्यामध्ये जी असामान्य अशी शक्ती आहे तिची कशाशीच तुलना होणार नाही. तुझं रसरशीत बालरूप सगळ्यांचं चित्त आकर्षित करणारं आहे. तू वानर असलास तरी तुला परमेश्वराचं विशेष वरदान लाभलं आहे. प्रत्यक्ष रुद्राचा अवतार असलेल्या तुला क्रोधित झाल्यावर सावरणार तरी कोण. निरनिराळ्या गुणांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या तुला ईश्वराचं तेजस्वी रूप लाभलं आहे. ज्ञानी आणि लायक म्हणजे पात्र असलेला हा सेवक सेवक म्हणजे काय? श्रीरामाचा दास. वानर कुळात शोभून दिसत आहे. देवांचे शत्रू असलेल्या असुरांवर काळाप्रमाणे झडप घालणाऱ्या मारुतींनी लंकेवर विजय मिळवलेला आहे, लंकेला जिंकलेलं आहे, असं आहे हे मारुतीचं चौथं स्तोत्र. नमस्कार, पुन्हा भेटूया पाचव्या स्तोत्राच्या वेळी. जय जय रघुवीर समर्थ.